सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. अँड जलदिनाचं इकडे चाललंय सेलिब्रेशन. नुसतंच होतं काय जलदिन वगैरे म्हटलं ना, दिन कुठचाही रे, कुठचाही डे असो, मदर्स डे, फादर्स डे, जल दिवस, वन दिन, हे असे स्पेसिफिक डे आले ना की आपल्याला त्या विषयासंदर्भात प्रचंड प्रेम असं फोफवायला लागतं, प्रचंड अवेअरनेस निर्माण होतो. नाही, आपल्या आईला आपण तिचं मन समजून घेतलंच पाहिजे, आपली आई म्हणजे आपलं दैवत आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात मातृदिनाच्या दिवशी. पण तो दिन संपल्यावर काय आई तुला काय कळतं अशी पोरच म्हणतात आईने. किंमत कशी होते कळत नाही असं सगळं म्हणण्याची. असो, पण एक गोष्ट मॉर्निंग नंबर वन मध्ये ना मला नेहमी अशी वाटत असते की बाबा रे, एखाद्या दिनाच्या दिवशीच त्या गोष्टीचा खूप जास्त उदो उदो करायचा आणि नंतर शांत बसून घ्यायचं, यामध्ये काही एक पॉईंट नाही आहे. आणि सध्याचा जो दिन आहे, आजचा जो दिन आहे, जल दिन, याचं आणि आपल्या शहराचं कनेक्शन जरा जास्तच घट्ट होत चाललेलं आहे. कारण आपल्या शहरामध्ये आलेल्या पाण्याचा अभाव, हा पाण्याचा अभाव आपल्याला दिवसागणिक आणखीन जास्त जाणवायला लागणार आहे. मार्च महिना सुरू झालेला आहे आणि गेल्या 6 दिवसांपासून, म्हणजे पूर्वी तर होतंच, पण 6 दिवसांपासून जरा जास्त उकाडा जाणवायला लागलेला आहे. लाही 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 होते आहे अंगाची. आणि ह्या लाही लाही वातावरणामध्ये जावं पाण्यात डुंबावं, आंघोळ करावी 10 वेळा वगैरे वगैरे विचार मनाला स्पर्श करून जातात. पण लागली घरी गेल्यावर आई सांगते, नाही नाही पाणी नाही आहे आज, अजिबात मासडी करायची नाही आहे, जास्त पाणी नाही आहे. व्हेरी गुड, ही गोष्ट तर ठीक. आत्ताची जी सिच्युएशन आहे ती बरी, इथून पुढची सिच्युएशन अजून वर्स्ट होऊ शकते आणि ही सिच्युएशन वाईटात वाईट होऊ नये म्हणून बऱ्याच संस्था, बरीच लोक स्वयंप्रेरणेनं कामं करतात. नेमकी काय काय कामं चालली आहेत संपूर्ण राष्ट्रभर, स्पेसिफिकली आपण राष्ट्राचा विचार करूयात आता, आणि शहरामध्ये कोणकोण काय करत आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. पण एक अवेअर नागरिक जेव्हा जलदिनाचं औचित्य साधून त्याला हे जाणवतं की बाबा रे, आता माझ्या शहरामध्ये खरंच पाण्याचा प्रश्न मोठा होत चाललाय, काय एकूण उपाययोजना कराव्या अशा त्या अवेअर नागरिकाला वाटतात, शेअर करा. 6601935 नंबर आहे, बजाते राहो.